या देशातील शोषित पीडित दलितांचे उद्धारक दिग्विजयी नेते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. अथांग सागर एकत्र करुनी शाई बनवली जरी, मेरू हिमालय करुन लेखणी खुशाल धरुद्या करी, कोटी विभूती कालिदास हे लिहिण्या बसले जरी, कवी रमेशा पूर्णभिमायन कधी न होईल तरी. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुपर कॅसेट इंडस्ट्रीज सादर करीत आहे बाबासाहेबांच्या जीवनातील निवडक महत्वपूर्ण घटनेवर आधारित गीत. गीतकार प्रभाकर पोखरीकर, संगीत निखिल विनय, गायक सोनू निगम, अनवर जानी.
छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कोणी झालाच हो, कोणी झालाच, कोणी झालाच विद्वान मोठा. बुद्ध भगवान होणार नाही. कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर वर्णाची जिरवून मस्ती. दीन दुबळ्यांची उडवून सुस्ती, चातुर वर्णाची जिरवून मस्ती. कधी हरला ना हो, कधी हरला ना, कधी हरला न ज्ञानाची कुस्ती. असा पहिलवान होणार नाही. कधी हरला न ज्ञानाची कुस्ती, असा पहिलवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव हे त्यालाच साज. कुबेराला हे हो, कुबेराला हे, कुबेराला ही वाटा विलाज. असा धनवान होणार नाही. कुबेराला ही वाटा विलाज, असा धनवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. पाठीशी हे उपकाराच, कस फिटणार त्या युगंधराच. ओझ पाठीशी हे उपकाराच, कस फिटणार त्या युगंधराच. हे रमेशा त्या, हे रमेशा त्या, हे रमेशाद्य प्रभाकराच कार गुण गण होणार नाही, हे रमेशाद्य प्रभाकराच कार गुण गण होणार नाही, छाती ठोक हे सांगो जगाल असा विद्वान होणार नाही, कोणी झालाच विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही, छाती ठोक हे सांगो जगाल।
बंधूंनो, हजारो वर्ष जी माणसं गुलामीच्या बंधनात बंदिस्त होती, तोंड असून ज्यांना बोलता येत नव्हतं, माणसं असून ज्यांना माणसासारखं जगता येत नव्हतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून त्याच माणसांना बोलायला शिकवलं, माणसासारखं वागायला शिकवलं, तीच माणसं बोलू लागली, माणसासारखी वागू लागली, ताठ मान्यानं जगू लागली।
जीवाला जीवाच दान दिले भीमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाच दान दिले भीमाने। माणसाला माणसाची साठ मुळी नव्हती, दुष्टरूढी माणसाला छळीतच होती, माणसाला माणसाची साठ मुळी नव्हती, दुष्टरूढी माणसाला छळीतच होती, समतेचा मळा फुलविला जोमाने, समतेचा मळा फुलविला जोमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने। विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला, माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला, विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला, माणसाला तारणारा धम्म त्याने दाविला, माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने, माणुसकीचे बीज हे पेरिले श्रमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने। गरीबाच्या घरामंदी जन्म तो घेऊनी, प्रभाकरा कीर्ती जागी गेलाय ठेऊनी, गरीबाच्या घरामंदी जन्म तो घेऊनी, प्रभाकरा कीर्ती जागी गेलाय ठेऊनी, शिकविली शिकवण क्रमक्रमाने, शिकविली शिकवण क्रमक्रमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, जीवाला जीवाचं दान दिले भीमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने, माणसाला माणूस पण दिले प्रेमाने।
एके दिवशी भर दुपारी पनवेलच्या नाक्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोटार भर वेगात चालली होती। बाबासाहेबांना खूप तहान लागली म्हणून ड्रायव्हरनं जवळच्या हॉटेलसमोर गाडी थांबवली। बाबासाहेबांच्या समवेत असलेले त्यांचे सहकारी गडकरी पाणी आणायला गेले। बॅरिस्टर आंबेडकरांना पाणी हवंय? हॉटेलच्या मालकानं साफ नकार दिला। हॉटेल मालक उद्गारला, महार बॅरिस्टरला पाणी मुळीच मिळणार नाही। हे शब्द सोनबाई येलवे नावाच्या लाकूड तोडणाऱ्या माणसानं ऐकले। धावत पळत तो घरी गेला, स्वच्छ पाण्यानं माठ भरून आणला। पण तेवढ्यात बाबासाहेबांची मोटार भर वेगानं निघून सुद्धा गेली। बाबासाहेब पुन्हा या वाटेनं येतील ते तसे जाऊ नयेत म्हणून आयुष्यभर त्या वाटेवर पाण्याचा माठ भरून सोनबा वाट पाहत उभा राहिला। तो संपला। शेवटच्या क्षणापर्यंत तो बोलत होता,
हे पाणी आणिले मी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी, हे पाणी आणिले मी। नवे मानस सारीच सैतानही, भीम बाबा याना नाही मुळी जाणही। नवे मानस सारीच सैतानही, भीम बाबा याना नाही मुळी जाणही। हे मोठ्या श्रद्धेनी, हे मोठ्या श्रद्धेनी आलो मी घेऊनी, हे घोट भर जाहो पिऊनी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी। भर उन्हात व्याकुळ जीव थांबला, शब्द कर्म ठांचा जिव्हारी तो झोंबला। भर उन्हात व्याकुळ जीव थांबला, शब्द कर्म ठांचा जिव्हारी तो झोंबला। तो दाही दिशा पाही, तो दाही दिशा पाही, तक लावुनी हे घोट भर जाहो पिऊनी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी। जीव जीवात हा होता त्याच्या जोवर, पाणी घेऊनी वाट पाहिली तोवर। जीव जीवात हा होता त्याच्या जोवर, पाणी घेऊनी वाट पाहिली तोवर। तो प्राण सोडिला, तो प्राण सोडिला बाबा म्हणूनी, हे घोट भर जाहो पिऊनी, हे पाणी आणिले मी, माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी। बोले सोनबा भीम बाबा येतील, पाणी घोट भर माझ्या हाती घेतील। बोले सोनबा भीम बाबा येतील, पाणी घोट भर मजा हाती घेतील तो धन्य प्रभा करा तो धन्य प्रभा करा वाट पाहुनी हे घोट भर जाहो पिऊनी हे पाणी आणिलेनी माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी हे पाणी आणिलेनी माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी हे पाणी आणिलेनी माठ भरुनी हे घोट भर जाहो पिऊनी।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली महाडात चौदार तळ्याच्या काठी ऐतिहासिक क्रांती घडवली। पाणी ही निसर्गाची देणगी असून या देशातले सनातनी लोक अस्पृश्य समाजाला आपल्या हक्कापासून दूर का ठेवतात। या पृथ्वीतलावर असणाऱ्या सर्व मानवांचा यावर अधिकार आहे, तो मी त्यांना मिळवून देणारच।
पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी। पाण्यासाठी हे जीव तर मळती, पाण्यासाठी हे जीव तर मळती, जीव जीवाला काहे छळती। स्पर्श करूनी पाणी हे पिणार आहे मी, समान हक मानवाला देणार आहे मी। पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी। पाणी निसर्गाची हो देणगी, पाणी निसर्गाची हो देणगी, माणूस माणसाका पाण्यात पाही, नाते एक जीवांचे जडणार आहे मी, सत्यासाठी या काठी लढणार आहे मी। पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी चौदार तळ्याचे चाखणार आहे मी। सत्याग्रह हा चौदार तळ्याचा, सत्याग्रह हा चौदार तळ्याचा, मानवी हक्काचा हा सत्याचा, दुष्ट रूढीवर तुटुनी पडणार आहे मी, परिवर्तन हे माणसात घडवणार आहे मी। पाऊल पुढचे पुढे टाक माकडर आहे मी पाणी चौदार तळ्याचे चाकणार आहे मी पाणी चौदार तळ्याचे चाकणार आहे मी पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी पाणी चौदार तळ्याचे चाकणार आहे मी पाणी चौदार तळ्याचे चाकणार आहे मी।
रमाई, बाबासाहेबांची प्रेरणा। बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती, जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही, पहाटे उठून गोवऱ्या शेणी थापून कोळसा वेचून पै पैका जमवून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला तिनं। सोन्यासारखा थाटलेला हा संसार, पण या मातेला क्षयरोगानं पछाडलं, तिचं निर्वाण झालं। हा आघात बाबासाहेबांना सहन झाला नाही। शेवटच्या क्षणी बाबासाहेब रमाईला म्हणतात,
विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, तुझ्या विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे। साथ देईन शेवट पर्यंत सुखा दुखाच्या वाटेवरी, साथ देईन शेवट पर्यंत सुखा दुखाच्या वाटेवरी, बोलना रमा मजशी का रुसलीस माझ्यावरी, दुख सागरी लोटुनिया तोडून हे नाते, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे। कष्ट साहुनी भार वाहुनी मज साठी तू उपवाशी, कष्ट साहुनी भार वाहुनी मज साठी तू उपवाशी, भीमराव आंबेडकरा तुझ्या विना शोभा कशी, तुझ्या विना जगू मी कसा तग मग जीवाची होते, सोडून का मजला रमा चालली तू कोठे, सोडून का मजला रमा चालली तू कोठे। कोण वा तू गेल्या पाठी रमा कोण वाहिल काळजी माझी तू गेल्या पाठी रमा संसारी रमा दुखाची पर्वा केली नाही तमा प्रभाकर विद्याधराची कविता टाहो फोडी ते सोडून का मजला रमा चालली तू कोठे सोडून का मजला रमा चालली तू कोठे तुझ्या विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे सोडून का मजला रमा चालली तू कोठे सोडून का मजला रमा चालली तू कोठे सोडून का मजला रमा चालली तू कोठे सोडून का मजला